গণেশ আমার শুভকারী, গিরি গণেশ আমার শুভকারী, গিরি গণেশ আমার শুভকারী, গিরি গণেশ আমার শুভকারী, গিরি গণেশ আমার শুভকারী।
जेव्हा जेव्हा बघते यांची चर्चाच चालू असते। अरे कृष्णचंद्रा, तुम्हाला दोघांना काय झालं आहे? मी जेव्हा जेव्हा बघते, कधी तुम्ही तत्वज्ञान तर कधी शास्त्र चर्चाच करत असता। कृष्णचंद्र, आज तर खूपच उशीर झाला आहे, चल उठ लवकर, चल चल।
शरद बाबू, वैराग्य हे कृत्रिम असू शकत नाही, गृहस्थ जीवनात खूप जबाबदाऱ्या असतात।
कृष्णचंद्र, आश्चर्य आहे ना? श्रीमद भागवतम सांगते, वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजित। फक्त भक्तीचा स्वीकार केल्याने सर्व अनर्थ दूर होतात। व्यक्ती फक्त भगवंताची भक्ती केल्याने अनासक्त होते व सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त होते। आणि रूप गोस्वामी सांगतात, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादि अनावृतम। भक्ती म्हणजे कोणतीही भौतिक इच्छा नाही, कोणत्याही प्रकारची तर्कबुद्धी नाही। आचार्य आणि शास्त्र यांत काही विरोधाभास आहे का?
शरद बाबू, आचार्य आणि शास्त्र यात कधीही मतभेद किंवा विरोधाभास असू शकत नाही। भक्ती ही हृदयाची हाक आहे, ती आतुरता आहे, तो विरह आहे। व्यक्ती भगवंताच्या प्रसन्नतेसाठी काहीही करण्यास तयार असतो, तो कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार असतो। धोकाच काय, भगवंतासाठी तो आपले जीवनही त्यागण्यास तयार असतो।
बाबा बाबा, आई तुम्हाला पूजेसाठी बोलवत आहे।
हा बाळ, येतोच मी। शरद बाबू, हा माझा मुलगा आहे, मी त्याचा पिता आहे। ही एक जबाबदारी आहे, म्हणूनच हा सगळा विचार करून म्हटले, गृहस्थ भगवंताच्या शोधात सर्व काही त्याग करू शकत नाही। हे कसे तुम्हाला सांगू?
नमस्कार मोठे मालक। नमस्कार शरद बाबू।
अरे बिरजू, आज तू इथे कसा काय?
मी तुम्हाला खूप पूर्वीपासून जाणतो, तुम्ही खूप उदार आहात, फक्त देतच राहता देतच राहता। आता बघा, हा शेतकरी, याने मागच्या वर्षी कर्ज घेतले, अजून फेडले नाही। हे बाबा, इकडे ये, आत ये।
मालक, मालक मला माफ करा, माझ्यावर दया करा, मी आपले कर्ज फेडू शकलो नाही। या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सारे पीक नष्ट झाले, कर्ज फेडायचे दूरच राहिले। मालक, माझ्याकडे माझ्या मुलीचे लग्न करायला सुद्धा पैसे नाही, म्हणून लग्नासाठी सुद्धा माघार घेतली।
काय बोलतोयस तू, तुझ्या मुलीचे लग्न रद्द केलेस? अरे कर्ज फेडायचा विचार सोडून दे, कृष्णाने मला सर्व काही दिले आहे, माझ्याकडे जे काही आहे ते त्यांच्याच कृपेने आहे, मला काहीच परत देण्याची गरज नाही। बिरजू, याच्या मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था कर, त्याचे कर्जही माफ कर।
ओ मालक, ओ दयाळू मालक, मी तुमचा खूप आभारी आहे, मी तुमचे उपकार कसे फेडू शकेन? मालक, मी जीवनभर तुमचाच सेवक बनून राहीन। मालकांचा जय, मालकांचा जय असो, मालकांचा जय असो।
मालक, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात हे सिद्ध केलंय। कठीण प्रसंगी कर्ज माफ करणे हे खूपच उदार कार्य आहे। तुम्ही असे हे उदार कार्य चालूच ठेवले तर आपणाला त्या व्यक्तीपासून माघार घ्यायची गरज नाही।
बिरजू, तू कुणाबद्दल बोलत आहेस?
मालक, तुम्हाला माहितीच आहे मी कुणाबद्दल बोलतो ते। मी जगत सेठ बद्दल बोलतो आहे।
जगत सेठ? या जगत सेठ बद्दल एवढं विशेष काय?
तुमच्यासाठी काही विशेष नसेल, परंतु मी अनेक वर्षापासून तुमच्या सेवेत आहे। तुम्ही खरे जमीनदार आहात। तुमचे हे पिढीजात ऐश्वर आहे। जगत सेठ हा आत्ता काही वर्षापूर्वी आला, पण मला हे पाहून खूप दुःख होत आहे। कुणी तुमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमच्यापेक्षा मोठा बनण्याचा प्रयत्न करतो। मालक, तुमच्या कुटुंबाचा इतिहास खूप मोठा आहे। सर्व गावकऱ्यांना तुमच्या कुटुंबाबद्दल अनेक पिढ्यांपासून खूप आदर आहे।
बिरजू, तुला नक्की काय सांगायचे आहे? सरळ सोप्या भाषेत सांग ना।
तुम्हाला सल्ला दिल्याबद्दल माफ करा। मी तुमचा एक मूर्ख तुच्छ सेवक आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्यास पात्र नक्कीच नाही, परंतु ती जागा जगत सेठ खरेदी करण्या अगोदर आपण का खरेदी करू शकत नाही?
नाही, आपल्याकडे इतकी जमीन असताना आणखी जागा खरेदी करण्याची काय आवश्यकता आहे?
नाही, आपल्याला गरज आहे। ही जागा खरेदी करण्याची आवश्यकता आहे। जगत सेठ आत्ता आलाय आणि तुमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो आहे। मालक, तुम्हीच सर्वात शक्तिशाली ऐश्वरशाली मोठे जमीनदार असले पाहिजे। आपण आपली प्रतिष्ठा राखलीच पाहिजे।
कृष्णचंद्र, आपण कुणाकडून सल्ला घेतोय याची आपणास जाण असली पाहिजे। सर्वच सल्ला देणारे योग्य असतात असं नाही। मूर्ख व्यक्तीकडून सल्ला घेणाऱ्याची नेहमीच फसगत होत असते।
बाबू, तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात मी जाणतो। बिरजू ना?
हो, बिरजूच।
बाबू, बिरजू अनेक वर्षापासून माझा खजिनदार आहे। तो विश्वासपात्र आहे। तो मला कधी चुकीचा सल्ला देणार नाही। माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। शरद बाबू, चला आपण जागा बघून येऊ।
अरे कृष्णचंद्रा, तू तयार आहेस का? तुला तयार होण्यास किती वेळ लागतो? किती कामे करायची आहेत?
बिरजू, आपण उद्या जाऊ शकतो का?
उद्या? शक्यच नाही, विसरून जा। जगत सेठ तुमच्या अगोदर त्या जागेचा व्यवहार करेल।
आई, मला माफ कर, मी जातो आणि लगेच येतो। छोटेसे काम आहे, सूर्यास्त होण्या अगोदर परत येईन।
हे कृष्णा, हे गोविंद, हे नारायण। कृष्णचंद्र, असं वाटतंय आज काहीतरी उत्सव साजरा होतोय, पण तू एवढ्या गोंधळलेल्या स्थितीत का आहेस?
नाही, मी खुश आहे। तुम्ही माझ्या दारी आलात याचा मला खूप आनंद आहे, पण मी जरा द्विधा मनस्थितीत आहे।
द्विधा मनस्थितीत का?
माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, माझ्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या, माझ्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांचं तर काय सांगू। या मला सर्व बाजूंनी ओढत आहेत। माझ्या भौतिक इच्छा, इंद्रियांच्या आकर्षण याबद्दल तर काय सांगू महाराज।
ईश्वर सर्वभूतानां हृदय तिष्ठति अर्जुन। भगवंत सर्वांच्या हृदयात आहेत। ते तुम्हाला आतूनच मार्गदर्शन करतील। भगवंत तुम्हाला कोणाहीद्वारे संदेश देऊ शकतील, एखाद्या लहान मुलाकडूनही। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा।
मालक, आपण निघायचे का?
शरद बाबू, चला आपण जाऊ, थोडा वेळ जाऊन येऊ।